गानों के बाद यहाँ पर आप सभी का स्वागत करता हूँ सुपर हिट्स 93.5 एफएम। बंदे का नाम है अभिनीत। सो आज है वर्ल्ड पॉपुलेशन डे और यहाँ पे बातें हो रही है जनसंख्या की। गर्दी बद्दल बोलतोय आपण, मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला असं कधी फील होतं की यार आपल्याकडे लोकसंख्या खूपच जशी वाढली आहे। यु नो ज्यावेळेस म्हणजे आजकाल जॉब मिळणं खूप कठीण झालेलं आहे, लवकर जॉब मिळत नाही, बहुत पापड बेलणे पडते उसके लिए, जॉब कोई भी चाहिए इसलिए, आणि मनासारखा जॉब मिळवण्याकरता तर आणखीनच जशी पापड लाटावे लागतात। सो जॉब ना ऐसी एक सिच्युएशन बन गई ना जहां पे हमें ऐसा लगता है कि भैया लोकसंख्या बहुत ज्यादा बढ़ गई है ना। म्हणजे 15 जागा एखाद्या ठिकाणी असेल, एखादी वैकेंसी असेल, तिथे 15 जागा असेल, त्या 15 पोस्टसाठी 10,000 ऍप्लिकेशन येतात, आणि 10,000 ऍप्लिकेशन आल्यानंतर त्याच्यामध्ये आपला नंबर लागेल की नाही मनामध्ये धाकधूक सुरू असते। तेव्हा असं फील होतं की यार लोकसंख्या खूपच जास्ती वाढली राव। होतं ना असं तुमच्यासोबतही? सो आज मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला असं कधी फील होतं की यार आपल्याकडे लोकसंख्या खूप जास्ती वाढली आहे, बताओ नांदेड, कॉल करना मुझे, नंबर आहे माझा 9607007935, 9607007935 नंबरला मला फोन करायचा आहे, आणि मी फोन लगेच उचलू शकलो नाही तर लाईनवर राहा, मी तुमचा फोन नक्की उचलेल, कारण एकाच वेळेला बरेच जण कॉल करतात, त्यामुळं तुम्ही होल्ड करा, तुमचा फोन मी नक्की उचलेल। ये गाना आपके पास आ रहा है दिलवाले मूवी से, अरिजीत सिंह की आवाज, साथ में अंतरा की आवाज, ऐको तो थोड़ा वेळात, ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।